आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातला प्रचार तापला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. कृष्णा नदीचं पाणी वळवून मराठवाड्याला देण्याचं महायुतीचं आश्वासन. तर छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवण्याची काँग्रेसची ग्वाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी आंदोलनामुळे 85 उड्डाणं रद्द. आणि महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धची T20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातला प्रचार आता तापला आहे. विविध पक्ष प्रतिपक्षांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसंच विविध मतदारसंघात प्रचार करताना संबंधित भागातल्या अडचणी सोडवण्याची आश्वासनं देत आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी पश्चिम वाहिनी कृष्णेचं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी 4,000 कोटी रुपयांची कृष्णा फ्लड डायव्हर्जन योजना तयार करण्यात येणार असल्याचं भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आज 2 सभा घेतल्या. शिर्डी मतदारसंघात कोपरगाव इथं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड इथं या सभा झाल्या. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, विधान परिषद सदस्य सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, उमेदवार सुजय विखे व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जसे जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे मोदींमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. अदानी अंबानी कोणाचे दोस्त आहेत हे जनतेला माहीत आहे असं ते म्हणाले. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला 40% कर त्वरित मागे घ्यावा त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज नवी मुंबई परिसरात प्रचार फेरी काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि इतर कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. अंबानी अदानी यांच्याकडून काँग्रेसला पैसा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विधान बेजबाबदारपणाचं असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. या प्रकरणी या उद्योगपतींची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. नाशिकमधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. आपल्यावरची कारवाई राजकीय आकसापोटी झाल्याचं बडगुजर यांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष आकाशवाणीवरूनही संदेश प्रसारित करत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या या राजकीय प्रसारणानंतर म्हणजेच 3:40 प्रसारित होईल. ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर तयार करण्यात आले आहेत. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये स्वीप कार्यक्रम राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर ज्याला इंग्रजीमध्ये मॅस्कॉट्स असं म्हणतात ते तयार करण्यात आले आहेत. हे 4 मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरून मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकर, नवी मुंबई.
धुळे लोकसभा मतदारसंघातल्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि कोरोना रुग्ण मतदार यांना मतदान करण्यासाठी गृहभेटीचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, बालगण या विधानसभा मतदारसंघात 10 मे रोजी, मालेगावमध्ये 11 मे रोजी, मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रात 12 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून गृहभेट आणि मतदान सुरू होणार आहे. तर द्वितीय गृहभेट 15 मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 58 मतदारसंघात या महिन्याच्या 25 तारखेला मतदान होईल. दिल्लीतल्या सर्व 7 जागा, हरियाणाच्या सर्व 10 जागा, उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 8 जागा, ओडिशाच्या 6 जागा, झारखंडच्या 4 आणि जम्मू काश्मीरच्या 1 जागेसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 6:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांचा राष्ट्रपतींनी पद्मविभूषण देऊन गौरव केला. दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होर्मसजी कामा, जन्मभूमी वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह 9 मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय 55 मान्यवरांचा पद्मश्री सन्मानानं राष्ट्रपती गौरव करणार आहेत. मल्लखांबचे ज्येष्ठ प्रशिक्षक उदय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा त्यात समावेश आहे. याआधी 22 एप्रिलला राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण तसंच 55 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1062 अंकांनी घसरला आणि 72,404 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 345 अंकांची घसरण नोंदवत 21,957 अंकांवर बंद झाला. एअर इंडिया एक्सप्रेसनं कामावर न येणाऱ्या केबिन क्रू श्रेणीतल्या 25 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. 7 मे रोजी हे कर्मचारी अचानक आजारपणाच्या सुट्टीवर गेले होते, त्यामुळे कंपनीला 80 हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली होती. आजही कंपनीनं 85 उड्डाणं रद्द केली. एअर इंडियाच्या मदतीनं 20 मार्गांवर एअर इंडिया एक्सप्रेस 283 उड्डाणं करत आहे, पण येत्या काही दिवसात काही उड्डाणं रद्द करावी लागतील अशी शक्यता एअर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य कार्यपालन अधिकारी आलोक सिंह यांनी दिली आहे. कोकण रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या 2.5 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. निवसर आणि राजापूर रोड स्थानकांदरम्यान सकाळी 9:10 11:40 हा मेगाब्लॉक असेल. यामुळे 3 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस ही गाडी उद्या सावंतवाडीवरून सकाळी 9:25 सुटणार आहे. FIH हॉकी प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं 24 जणांच्या भारतीय संघाची आज घोषणा केली. हरमनप्रीत सिंह या संघाचा कर्णधार असून हार्दिक सिंह उपकर्णधार आणि श्रीजेश रवींद्रन गोलकीपर आहे. पहिल्या टप्प्यात बेल्जियममध्ये 22 मे ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा होईल. दुसऱ्या टप्प्यात इंग्लंडमध्ये 1 जून ते 12 जून दरम्यान स्पर्धा सामने होतील. 8 सामन्यांमधून 15 गुण मिळवून भारतीय संघ गुणपत्रिकेत 3रा स्थानी आहे. महिला क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्धची T20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली आहे. आज बांगलादेशात सिलट इथं झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 156 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशाला 20 षटकात 6 गडी गमावून 135 धावाच करता आल्या. भारतातर्फे राधा यादवनं 3 तर आशा शोभनानं 2 बळी घेतले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाला इथल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आता थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता खेळ सुरु होईल. पंजाब किंग्ज संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून जिल्ह्यातल्या 137 गावांना तर 912 वाड्यावस्त्यांना 167 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 42 लाखांहून जास्त जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नागपूर शहरात मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी 1 नंतर पावसानं हजेरी लावली. पावसामुळे काही परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातला प्रचार तापला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. कृष्णा नदीचं पाणी वळवून मराठवाड्याला देण्याचं महायुतीचं आश्वासन, तर छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवण्याची काँग्रेसची ग्वाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी आंदोलनामुळे 85 उड्डाणं रद्द आणि महिला क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्धची T20 मालिका भारतानं 5-0 अशी जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.